विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या उपचारांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. योजनेत समाविष्ट असलेल्या पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या 68 वरून 206 करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत सुमारे 42,000 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत 1,356 प्रकारचे उपचार मोफत पुरवण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणं शक्य आहे असं योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ वैभव गायकवाड यांनी सांगितलं. पुणे ग्रँड टूर 2026 सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज दुपारी 1:30 मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. कॅम्पमधील लेडीज क्लब परिसरातून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. एकंदर 109 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यात पुणे शहर, पुरंदर, राजगड आणि हवेली या चार तालुक्यातील ऐतिहासिक, ग्रामीण आणि डोंगराळ भागातून जाणारा आव्हानात्मक मार्ग होता. सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी परिसरात हा टप्पा पूर्ण झाला. पुणे ग्रँड टूर अंतर्गत गुरुवारी 22 जानेवारीला टप्पा क्रमांक 3 सासवड ते बारामती दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची सुरुवात दुपारी 12:30 सासवडमधल्या नगर परिषद चंदन टेकडी इथून होणार असून बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात त्याचा शेवट होणार आहे. या टप्प्याची एकंदर लांबी 137.7 किलोमीटर आहे. दरम्यान या स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या अनुषंगानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 23 जानेवारीला दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात. त्यानंतर शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. 58 किलोमीटर अंतराचा स्पर्धेचा चौथा टप्पा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पर्धेला सुरुवात होणार असून ती पुणे शहर हद्दीतून निघून पुन्हा राजीव गांधी पुलमार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. सांगवी, वाकड, निगडी, त्रिवेणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी, काळेवाडी या परिसरातून सायकलपटू जाणार आहेत. पुणे ग्रँड टूर करता बजाज कंपनीकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस शहर आयुक्तालयासाठी प्रत्येकी 25 आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरता 50 अशा 100 मोटरसायकली देण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक सुविधांनी युक्त डोमिनार 400 मोटरसायकली सायकलपटूंसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत आहेत. पुण्यातील महेश बालभवनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक शालेय नृत्य स्पर्धेत इयत्ता 1 ते 4 या गटात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक शाळेनं प्रथम क्रमांक आणि तापडिया करंडक पटकावला. इयत्ता 5 ते 9 या गटात ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स या शाळेनं प्रथम क्रमांक आणि करंडक पटकावला. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 47 नामांकित शाळांमधून 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी आजपासून जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून ही मोहीम शहरभर व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी विभागातील सर्व सहायक मंडल अधिकाऱ्यांना थकबाकीदारांना कोणतीही सूट न देता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वर्तमान आर्थिक वर्षातील तसंच थकित मालमत्ता कर तत्काळ भरून जप्तीची कारवाई टाळावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.